प्रेषितांचे कृत्य याचा 22वा अध्याय। बंधुजन हो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका। तो आपल्या बरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले। मग त्याने म्हटले, मी यहुदी आहे, माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलियलच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीन रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो। पुरुष व स्त्रिया यांना बांधून तुरुंगात घालून देहांत शिक्षा देऊन सुद्धा मी या मार्गाचा पाठलाग केला। त्याविषयी महायाजक सगळा वडील वर्ग ही माझा साक्षी आहे। मी त्यांच्यापासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिश्कात चाललो होतो यासाठी की जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेम शहरात शासन कराव्यास आणावे। मग असे झाले की जाता जाता मी दिमिश्क शहराजवळ पोहोचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्या भोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला। तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि शौला शौला माझा छळका करतोस अशी वाणी माझ्या बरोबर मी बोलताना ऐकली। मी विचारले, प्रभूजी तू कोण आहेस? त्यांनी मला म्हटले, ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे। तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्या बरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही। मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूंनी मला म्हटले, उठून दिमिश्कात जा, मग तू जे काय करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल। त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनाचे झाले म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिश्कास नेले। मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत। तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ इकडे पहा। तक्षणीस मी त्याच्याकडे पाहे वर पाहिले। मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरवले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील। तर आता उशीर का करतोस? उठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापाचे शालन कर। मग असे झाले की मी यरुशलेम शहरास माघारी आल्यावर परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहबान सुटले। तेव्हा मी त्यास पाहिले, तो मला म्हणाला, त्वरा कर, यरुशलेम शहरातून लवकर निघून जा, कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत। तेव्हा मी म्हणालो, प्रभू त्यांना ठाऊक आहे की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे, तुझा साक्षी स्टेफन याचा रक्तपात झाला। तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळत होतो। तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला परराष्ट्रीयकडे दूर पाठवतो। या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले। मग ते आरोळी मारून बोलले, जगातून याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही। ते ओरडत व आपली बाह्य वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता सरदारांनी शिपायाला सांगितले, पावलाला चापकाने मारा। अशा प्रकारे हे लोक पावलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरदाराला जाणून घ्यायचे होते। मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले तेव्हा जवळ उभा असलेल्या शताधिपतीला पावलाने म्हटले, रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशांना तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय? हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहात? तो मनुष्य रोमन आहे। तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, मला सांग, तू रोमन आहेस काय? त्याने म्हटले, होय। सरदाराने उत्तर दिले, मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे। पावलाने म्हटले, मी तर जन्मसच रोमन आहे। यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले। शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते। यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदारच्या मनात होते। म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पावलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले।